ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुवेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा श्री गोलोक धाम की जय। गोलोकचे सगळे भक्त सगळ्यांचेच नावं काय मला घ्यायला जमतील असं नाही आहे, म्हणजे लक्षात राहतील। आनंद भक्ते प्रभू आहेत आणि रुपेश प्रभू, दिनेश प्रभू आहेत आणि शंकर प्रभू आहेत, विलास प्रभू, तांबे प्रभूजी आणि त्या सगळ्यांच्या माताजी लोक पण, मुलं पण आणि अजून काय काय नावं राहिली असतील घोळपचे, रत्नागिरीतनं कोण कोण आलेले आहेत, दामोदर प्रभू आहेत, श्रीपाद प्रभू आलेले आहेत, श्रीपाद प्रभू पुण्यावरून आलेले आहेत, हरे कृष्ण। सगळ्यांचा आभार की आणि चंद्र पण लाल रंगामध्ये लाल आहे ना का पांढरा झाला, मिक्स आहे लाल आणि आधी जास्त लाल होता उगवताना, म्हणजे आता थोडा पांढरा पांढरा होतोय कारण की पौर्णिमा उद्या आहे त्यामुळे आज उगवताना लाल होता म्हणजे हळूहळू पांढरा पडायला लागलाय, उद्या जास्त लाल असेल। तर चंद्र पण आनंदात आहेत की उद्या गौर पौर्णिमा आहे, ते वरून बघतायत कोण कोण आलेले आहेत, प्रथम प्रभू आलेले आहेत, त्यांचे आई आई कुठे होते, आई पण आहेत, देव प्रभू आज मिसिंग आहेत, शाळेत अभ्यास आहे का, थोडं तब्येत बरी नाही, तर हरे कृष्ण। सध्या टाइम सर्दी खोकला तापाचा आहे, विद्यार्थी गौर प्रभू थोडं मागपर्यंत मी आत्ता पाहिलं, तर सगळे भक्त इथे। अच्छा मला वाटलं मी रवींद्र प्रभूंचं नाव घेतलं नाही, म्हटलं एकटे दिसतात का डुकते दिसतात, येताना दामोदरजींना विचारलं बाबा काय रवींद्रांची भेट होणार का, विसरलं ते आम्हाला, ते म्हणतात काय माहीत आले तर येतील म्हणतात, म्हटलं तो गावी तरी आहे का, तो म्हणतो माताजी इथे आहे तो तिथे आहे, म्हटलं ठीक आहे, हरे कृष्णा। आणि रवींद्र प्रभू आणि सायली माताजी हरे कृष्ण, त्यांच्या विवाहानंतर आज प्रथमच त्यांचं दर्शन होत आहे, हरे कृष्ण। तर सगळे गौरांग महाप्रभू नित्यानंद प्रभूंना भेटायला आलेले आहेत, किंवा गौरांग महाप्रभू नित्यानंद प्रभू तुम्हाला भेटायला आलेले, हरे कृष्ण। तर आज बघूया काय चर्चा होतीये काय चर्चा होत नाहीये, कितपत श्रोत्यांचा मूड आहे त्यानुसार कितपत वक्त्यांचा पण मूड आहे, दोन्ही नारळ पडत नाही तो पण लेक्चर चालू ठेवायचं का बोला, सांगता येत नाही, एक तास किंवा एक महिना पण जाईल नारळ पडायला, हरे कृष्ण। मी मोबाईल थोडा खाली खून देतो, कलयुग आहे डोकं गेलं तरी चालेल पण मोबाईल नाही आला पाहिजे। सो एनिवे, सो चैतन्य महाप्रभूंचं अवताराच्या बद्दल उद्या गौर पौर्णिमा आहे, आपल्यापैकी जे लोक मायापूरला गेलेले आहेत त्यांनी पाहिलेलं आहे पंचतत्व, जे लोक नाही गेले त्यांनी वाईट मानून घेऊ नका कारण काय मोठं मंदिर बनत आहे एक दोन वर्षात, ते बनल्यावर जाऊया. हरी बोल. एवढं मोठं मंदिर बनत आहेत की 10,000 लोक एकाही दर्शन घेऊ शकतात. तर रत्नागिरी घोडत वरून 10,000 लोकांनी जावं असं चेतना म्हणची अपेक्षा एकाच वेळी. हरे कृष्ण. बघूया काय होतंय. भगवंतांची इच्छा आहे तर भक्तांची इच्छा आहे तर पूर्ण होईल, पण सांगता येत नाही. सो एनिवे, महापुरुजींचा जो अवतार झाला होता साधारणपणे आजपासून 540 वर्षापूर्वी, 1-2 वर्ष वर खाली असेल, मला हिशोब करावा लागेल, पण साधारणपणे 540 वर्षापूर्वी झाला होता. त्यांच्या अवताराचे वर्णन करताना एक श्लोक येतोय, अनार्पित चरिम चिरात करुणा अवतीर्ण कलौ समर्पयुतुम उन्नत्व जल स्वभक्ती रसम श्रियम. अनार्पित, अर्पित म्हणजे नाव असतंय प्रभूजींचं, अर्पित माताजींचं अर्पिता, तसं अर्पित. आणि अर्पित म्हणजे काय, हा काहीतरी साधारणपणे अर्थ काढूया.
अर्पण,
हा अर्पणशी संबंध आहे, अर्पण केलंय, दिलं गेलंय. आणि अनार्पित म्हणजे जे दिलं गेलेलं नाही आहे, अनअर्पित. अनार्पित चरिम चिरात, चीर काळ हा शब्द ऐकलाय, इथे तो शब्द आलाय चिरात. चीर काळ म्हणजे खूप 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 खूप, आता खूप वर्ष म्हणजे किती, बघा हे आपल्या माणसाच्या भाषेतली वर्ष नाही आहेत, हे भगवंतांच्या किंवा देवतांच्या भाषेतली वर्ष आहेत. तर मी आता नंतर वेळ बघू आता कसा कसा मूड येतोय, काय काय हिशोब होतोय. खूप वर्षांपासून म्हणजे करोडो वर्षांपासून जे दिलं गेलेलं नाही आहे, करोडो वर्षांपासून जे दिलं गेलेलं नाही, अनार्पितम चरिम चिरात, ते द्यायला चैतन्य महाप्रभू आलेले आहेत. म्हणजे बघा आजपासून 550 वर्षापूर्वीच चैतन्य महाप्रभूंचा अवतार झाला होता, आणि किती वर्षात दिलं गेलं नाहीये, आता तो हिशोब माहित नाही, ते तोंडी कसा मांडू मी, पण असं सांगतायत की आपलं कलियुग आहे किती वर्षांचं, कोणाला माहिती आहे का श्रीपादजी, किती वर्षांचं?
4 लाख.
हरी बोल. आनंद भक्ती प्रभू श्रीपाद प्रभूजींनी कमीत कमी, बाकीच्यांनी दिलं असेल बरोबर उत्तर, त्या दोघांनी तरी दिलेलंच आहे. आणि द्वापार युग, हा त्याचा दुप्पट, 864,000. आणि त्रेतायुग त्याचा तिप्पट, 12,96,000. आणि सत्ययुग त्याचा चौपट, कलियुगचा चौपट म्हणजे 17,28,000. आणि चारही युग मिळून होतात 43,20,000 वर्ष, चारही युग मिळून. ह्याला आपण म्हणूया एक महायुग किंवा एक दिव्य युग असं म्हणतात, चतुर्युग, एकूणच. असे हजार वेळा बघा, आपला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 52 आठवडे झाले की एक वर्ष भरतोय, 520 म्हणजे 10 वर्ष. तर हे आपण युगाचं म्हणतोय, 43,20,000 असे हजार वेळा किती होणार, 43,432,000 बरोबर इंजिनियर हो, काय कोणालाच नाही माहिती, कोणाला कळतंय हो बरोबर आहे का, नाही सांगायला कोण आहे इकडे, हो बरोबर आहे कोण सांगाय. सो एनिवे, 43,43,432,000 432 कोटी वर्षात जे एकदाच दिलं जात, 432 कोटी वर्षात जे एकदाच दिलं जात आहे, ते द्यायला चैतन्य महाप्रभू आलेले आहेत. म्हणून म्हणतात अनार्पितम, म्हणजे आता 400 वर्षापूर्वी दिलं गेलं, त्याच्या आधी कधी दिलं गेलं होतं, 432 कोटी वर्षांपूर्वी दिलं गेलं होतं, गेल्या ब्रह्माजींच्या एका दिवसात. हा जो हजार वेळा सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग झालं की जो ब्रह्माजींचा एक दिवस असतो, तर या दिवसात दिलं गेलं, तर गेल्या दिवसात दिलं गेलं होतं, आता ह्याच्यानंतर नेक्स्ट ब्रह्माजी म्हणजे अजून 432 कोटी वर्षानंतर दिलं जाईल. हे जे असं खूप वर्षानंतर दिलं जाते, काय दिलं जाते बाबा, लोक म्हणते अरे खूप वर्ष खूप वर्ष काय दिलं जाते, काय लग्नाचा आहेर आहे का, काय आंब्याची पेटी आहे, यावर्षी झाली तर पुढच्या वर्षी काय दिलं जात आहे ते आता ऐकूया. थोडस सस्पेन्स ठेवला पाहिजे. 432 कोटी वर्षांनंतर जे दिलं जातं ते द्यायला चैतन्य महाप्रभू आलेले आहेत. अनार्पितम चरीम चिरात, खूप चिर काळापासून. अनार काय ते उत्तर आहे श्लोकामध्ये, अनार्पितम चरीम चिरात करुणा. अच्छा बघा, करुणा असं खूप रेअर वस्तू द्यायला करुणा लागते, कृपा प्रेम, प्रेमात येणारी असते करुणा. चैतन्य महाप्रभूंचं नाव आहे करुणा अवतार, हा कृपा अवतार. हा आज सकाळीच का, आज सकाळीच मी लोणेरला पण ह्याच विषयी क्लास घेतला. तिथे कॉलेज स्टुडंट जास्त होते. हा इथेही कोण कोण आहेत, श्रीपाद प्रभू आहेत, काय स्कूल आहेत, हा कोण दामोदर संग्राम आणि काय सुजल राज, मागे काही मुली बसल्या स्कूलमधल्या. हा हे तुमच्यासाठी नाही आहे, हे चैतन्य महाप्रभूंसाठी आहे. हा आता तुम्हाला पास व्हायला शाळेत अभ्यास करावा लागतो, पेपर लिहावा लागतो, हा जाऊन चैतन्य महाप्रभू कृपाळू आहेत. ते म्हणतात तुम्ही काहीतरी कसं तरी केव्हा तरी थोडा तरी काहीतरी करा, मी पास करून टाकेन तुम्हाला. हा कमीत कमी जाऊन नुसतं उत्तर पेपरवर तुमचं नाव आणि रोल नंबर लिहून या, तेवढं तरी करा. असा कोण शाळेत पास होताल का दामोदरजी? फक्त नाव लिहिलं उत्तर पेपरवर, दामोदर सुनील कोकरे झाले 100 पैकी 100. हसतात मुलं, मुली पण हसतायत किती. असलं शाळेत होणार नाही, पण चैतन्य महाप्रभू कृपाळू आहेत, नो प्रॉब्लेम. काहीतरी करा, भगवान काहीतरी भक्तांसारखं ऍक्टिंग तरी करा. हरी बोल हरी बोल, प्रसाद तरी कमीत कमी प्रसाद खायला तरी प्रोग्रामला या. हा चालेल, महाप्रभू म्हणतात किती बघा आपली आपण हा काय रे फुकडचा प्रसाद खायला आलाय असं आपल्या मनात बच्चा विचारतो. महाप्रभू तसा मला विचार येत नाही. महाप्रभू म्हणतात बघा लाखो लोक आहेत, हजारो शेकडो लोक आहेत, हा कमीत कमी प्रसादासाठी तरी आलाय. ह किती छान आहे, हा कमीत कमी प्रसादासाठी तरी आलाय, भले तू फक्त प्रसाद खायला आला असेल. तर चैतन्य महाप्रभू तेच म्हणतायत, काहीतरी करा, फक्त प्रसाद खायला या. एकदा फॉरेनला एक दोन व्यक्ती होते, ते ना तिथे ते समुद्र किनारी त्यांचं फेस्टिवल वगैरे असतंय, कोणी सॅन्टाक्लॉज बनतंय, कोणी जोकर बनतंय, कोणी तिथला काय राष्ट्रपतीचा ऍक्शन म्हणजे वेशभूषा करतो, कोणी काय असं कसले कसले वेशभूषा करून लोक फिरत असतात त्या फेस्टिवलला. तर दोघांनी विचार केला आपण हरे कृष्णाच्या भक्तांसारखी वेशभूषा करू, ते भक्त म्हणले नव्हते. हा धोती कुर्ता घातला, तिलक बिलक लावला, हा आणि मस्त शिखा काय केली असेल किंवा ते काय स्कल कॅप म्हणजे अशी केस कापल्यासारखे ते काम हे असतं टोपी येते ती घातली असेल जे काय असेल. आणि हरी काय भगवे कपडे घालून फिरायला लागले त्या क्राऊड, सगळे लोक एक एक काहीतरी बहुरुपयासारख्या सगळे होते वेगवेगळे कपडे घालून. आणि भक्तांनी विचार केला हे चांगली संधी आहे, इथे सगळे फंटर लोक आहेत, आपण कीर्तन करायला जाऊ. खरोखर ते 10-12 भक्त कीर्तन करायला गेले तिथे, हा के मस्त करतात मृदंग घेऊन. मग जे दोघं ते भक्तांची ऍक्टिंग केली होती ते म्हटले अरे बापरे आपण डुप्लिकेट होते ओरिजिनल आले, आपण डुप्लिकेट भक्त होते ओरिजिनल आले. तर आता काय करायचं, म्हटलं त्यांच्याबरोबर फिरू चला थोडस. हा लोक म्हणत तर त्यांच्यावर फिरले फिरले, मग कीर्तन करत करत म्हणले चला आता मंदिरात जाऊ. तर त्यांच्या सेंटरला गेले, प्रसाद खाल्ला, आवडलं. मग काही दिवसांनी ते डुप्लिकेट ओरिजिनल झाले, ते बनले ते डुप्लिकेट भक्त, आता ओरिजिनल भक्त बनले. तर आता आपण खरोखर भक्त बनू. तर चैतन्य महाप्रभू असे कृपा होईल, म्हणजे काहीतरी तरी करा, डुप्लिकेट भक्त बनले तरी चालेल. ह नुसतं कोणी तुम्हाला चिडवत असेल, काही काही लोक आता घोळप मध्ये नाही पण तुमच्या शाळा कॉलेज नोकरी ऑफिस मध्ये कधी कधी, हा काय हरे कृष्णा हरे राम सांग महाप्रभू की.